हाय बालमित्रांनो, कसे आहात? सगळे मस्तच असणार ना? तुमच्यासाठी एक छान गोष्ट घेऊन आले, मस्त एकदम फ्रेश, तुम्हाला ती नक्की आवडेल. चला तर मग, वेळ वाया न घालवता आपण आपली स्टोरी ऐकूयात. तर पण आजच्या स्टोरीचं नाव काय आहे? नाव आहे मोतीची धिटाई. हो हो, मोतीची धिटाई. चला करू सुरुवात. माणसाला वाटतं आपण सर्वात श्रेष्ठ, आपण सद्गुणांचे पुतळे. पण पशु देखील अत्यंत गुणी व इमानी असतात, बरं का? अशाच एका प्राण्यांची ही कथा आहे. मध्ययुगात राजस्थानात अनेक राजपूत राज्य उदयास आले. मोगलांच्या आक्रमणाला तोंड देऊन आपली राज्य टिकवली. बारमेर हे असंच एक छोटेखानी राज्य आहे. इंग्रजी सत्तेच्या वेळी देखील बारमेरला राणांचं राज्य होतं. लॉर्ड लिनलिथिगो भारताचा व्हॉइसरॉय होता, तेव्हाची ही गोष्ट. बारमेरवर राणा वीर सिंग यांचे राज्य होतं. हे राणा खूप हुशार होते आणि शूर देखील. पण कुठं लढाई वगैरे नसल्यानं त्यांना आपली हौस शिकारीवर भागून घ्यावी लागत असे. हिमाचलापासूनच विंध्याचलापर्यंत आणि नीलगिरीपासून सह्याद्रीपर्यंत सर्वत्र ते शिकारीसाठी हिंडत. असेच हिंडताना नीलगिरीच्या अरण्यात त्यांना हत्तीचं एक लहानसं पिल्लू सापडलं. आपली आई जवळ नसल्याने ते सैरभैर झालं होतं. त्या पिल्लाची आई शिकारीला बळी पडली की आणखी काही झालं हे समजत नव्हतं. पिल्लाला थोडंच सांगता येणार होतं. पण जर ते पिल्लू तसंच एकटं राहिलं असतं तरस कोल्हे लांडगे किंवा रानकुत्र्यांनी त्याचा फडशा नक्की पाडला असता. जंगलचा कायदाच आहे ना, बळी तो कानपिळी. महाराजांनी ते बावरलेलं एकाकी पिल्लू पाहिलं. शिकारी असले तरी ते अत्यंत कनवाळू होते. त्यांनी त्या पिल्लालाही बरोबर घेण्याची व्यवस्था केली. ज्या अरण्यात ते शिकार करीत होते ते म्हैसूर महाराजांचं होतं. त्यांनी महाराजांना विनंती करून ते पिल्लू मागून घेतलं आणि आपल्या राजवाड्यात नेऊन त्यांचं पालनपोषण केलं. वर्षामागून वर्ष गेली आणि ते पिल्लू म्हणजे महाराजांचं अत्यंत लाडका भव्य हत्ती मोती बनलं. मोती त्याचं नाव बरं का? मोती एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे महाराजांबरोबर राहण्याचा प्रयत्न करी. पहिला घास त्यांनी भरवल्याशिवाय तो जेवतही नसे. महाराजांना मोतीच्या आपल्यावरील प्रेमाची पूर्ण जाणीव होती. स्वारीला शिकारीला जाताना ते मोतीला आपल्याबरोबर घेत असत. असेच एक वार महाराज शिकारीला निघाले. त्यांनी आपला सारा सरंजाम बरोबर घेतला. शिपाई, प्यादे, तंबू, राहुट्या सारे घेऊन ते विंध्याद्रीच्या एका घोर अरण्याजवळ येऊन दाखल झाले. नर्मदा काठचं ते जंगल एकदम दुर्गम होतं, त्यामुळे सामान्यपणे कोणीही शिकारीसाठी तिथे जात नसत. याच कारणानं तिथं अनेक प्रकारची विपुल शिकार होती. महाराजांनी आपल्या शिकारीची योजना तयार केली व दुसऱ्या दिवशी हत्तीवर बसून ते शिकारीला निघाले. जंगलात शिरून काही अंतर जाताच हे जंगल खरंच दुर्गम आणि भयंकर आहे याची त्यांना जाणीव झाली. पण थोडं आत शिरून पाहणी करून आपण परत यायचं असं त्यांनी ठरवलं. त्यांचा लाडका मोती हत्ती त्यांच्याबरोबर यापूर्वी अनेक वार शिकारीला आला होता, त्यामुळे जाळ्या तोडून आडव्या येणाऱ्या फांद्या मोडून वाट काढीत असं पुढं जायचं हे त्याला बरोबर माहीत होतं. शिवाय त्याची उपजत बुद्धी जणू त्याला अरण्यशास्त्राची जाणीव देत होती. असाच एक एक जाळी तोडून फांद्या मोडीत असताना अचानक एक संकट त्यांच्यावर कोसळलं, म्हणजे अक्षरशः कोसळलंच. त्या नर्मदाकाठच्या भागाला आजही लोक बिहड म्हणजेच दुर्गम प्रदेश म्हणून ओळखतात. तिथं सारं जंगल अत्यंत विषारी साप, अजगर, विंचू यासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा तर त्यांचंच जणू साम्राज्य होतं. आणि हत्ती असा फांद्यामोडीत पुढे जात असता समोरच्या एका अजगरानं चवताळून झाडावरून महाराजांच्या अंगावर उडी घेतली. बाप रे, प्रचंड मोठा. भले मोठे ठिपके असणारा अजगर एखादा माजलेला रानडुक्करही गिरण्याएवढा प्रचंड दांडगा होता. तो भुकेलेला असावा किंवा आपल्यावर आक्रमण होत आहे या कल्पनेने चवताळलेला असावा. काही असलं तरी जबडा वासलेल्या अजगरानं झाडांवर जेव्हा महाराजांच्या दिशेने झेप घेतली तेव्हा बिचारा माहूत घाबरून बाजूला सरकला. तो अनवधानानं सरळ खालीच कोसळला. अजगर एवढ्याच वेषाने वेगाने महाराजांवर धावून आला की काहीही करण्यास राणाजींना ते बंदूक उचलून गोळी घालू शकत नव्हते की शेजारी असलेल्या घराण्याची तलवार उचलून वार करू शकत नव्हते. तलवार म्यानात होती आणि अवघ्या क्षणार्धात अजगरानं त्यांचं डोकं तोंडात पकडलं असतं. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या भयंकर अजगराच्या जबड्याकडे ते पाहत होते. त्याच्या श्वासाचा दुर्गंधीयुक्त भपकाराही त्यांना जाणवला. कमरेच्या कट्यारीकडे त्यांचा हात गेलाही असावा पण त्यांना जाणवलं आपल्या समोरचा भयानक अजगर दिसत नव्हता. आपल्यावरच्या प्राणसंकटाचं काय झालं म्हणून महाराजांनी पाहिलं तर त्यांना दिसलं की अजगर खाली कोसळला असून त्यानं अतिशय झपाट्यानं हत्तीच्या दोन्ही पायांना विळखा घातला आहे. आता तो हत्तीच्या सोंडेला चावण्याचा निकराचा प्रयत्न करीत होता. आपल्या धन्यावरील संकट इमानी मोतीने ओळखून मध्येच आपल्या सोंडेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असावा आणि तो अजगर आपल्या शिकारीत व्यत्यय आल्याने भयंकर चवताळला असावा. मोतीच्या सोंडेचा फटका बसून किंवा रागानं स्वतःच उडी घेऊन तो भयंकर अजगर खाली उतरला होता. त्यानं आपल्या शेपटीने असा जबरदस्त विळखा मोतीच्या पुढच्या दोन पायांभोवती घातला होता की मोतीसारखा भव्य हत्ती देखील काही हालचाल करू शकत नव्हता. त्या करकचून घातलेल्या विळख्याने हत्ती अगदी निकामीच बनला होता. पण कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याही स्थितीत आपल्या सोंडेने तो अजगराशी झुंजण्याचा प्रयत्न करीत होता. महाराजांचे बंदूकधारी बरकंदाजही घोड्यांवर होते पण या जबरदस्त वेगवान झुंजीत कोणी काहीच करू शकत नव्हतं. स्वतःला चावून न घेता अजगराच्या तोंडावर तडाखा देण्याचा प्रयत्न मोती करत होता. बंदूक खांद्याला लावून महाराज निशाणा साधण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यामुळे आपल्या मोतीला इजा होण्याचा धोका पत्करायला ते तयार नव्हते. अखेर हत्ती व अजगराच्या झुंजीत अजगर काहीसा शिथिल झाला. तो दमला असावा बहुतेक. त्याचवेळी राणाजींना संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या मोठ्या कॅलिबरच्या रायफलमधली गोळी झाडली. ठो ठो मोठा आवाज आला. अजगराच्या डोक्याच्या चिंध्या झाल्या. तो मरून पडला. त्यानंतरही त्याचे विळखे कापून काढून हत्तीला मोकळं करावं लागलं. महाराजांनी हत्तीच्या या इमानीपणाची आणि प्रसंगावधानाची गोष्ट सर्वांना सांगितली व आपल्या दफ्तरी लिहून ठेवली. अखेरपर्यंत मोतीला आपल्या मुलासारखं सांभाळलं. आजही त्यांची प्रजा या इमानी व हुशार मोतीच्या गोष्टी अभिमानानं सांगत असतात. बघितलं मित्रांनो, जनावरांवर आपण प्रेम केलं तर तेही आपल्याला प्रेमच देतील. त्यांना उगाच जिवचू नये, घाबरून काहीतरी करण्याचा त्यांना प्रयत्न करू नये. त्याच्यामुळे त्यांनाही राग येऊ शकतो आणि काहीतरी भयंकर होऊ शकतं. तुम्हाला या गोष्टीचं तात्पर्य कळलंच असेल असं मला वाटतं. कशी वाटली गोष्ट नक्की मला कळवा. मला म्हणजेच तुमच्या माधुरीला मी वाट पाहते आहे आणि पुढची गोष्ट लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी. त्यासाठी माझा ईमेल आय डी आहे madhuri_k28@yahoo.co.in म्हणजेच madhuri_k28@yahoo.co.in. तुमच्या ईमेलची मी वाट पाहते आहे आणि लवकरच नवीन गोष्ट नक्की घेऊन येईन. तोपर्यंत टाटा बाय. हाय बालमित्रांनो, कसे आहात? सगळे मस्तच असणार ना? तुमच्यासाठी एक छान गोष्ट घेऊन आले मस्त एकदम फ्रेश. तुम्हाला ती नक्की आवडेल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपली स्टोरी ऐकूयात. तर पण आजच्या स्टोरीचं नाव काय आहे? नाव आहे मोतीची धिटाई. हो हो, मोतीची धिटाई. चला करू सुरुवात. माणसाला वाटतं आपण सर्वात श्रेष्ठ, आपण सद्गुणांचे पुतळे, पण पशुदेखील अत्यंत गुणी व इमानी असतात बरं का. अशाच एका प्राण्यांची ही कथा आहे. मध्यमयुगात राजस्थानात अनेक राजपूत राज्य उदयास आले. मोगलांच्या आक्रमणाला तोंड देऊन आपली राज्य टिकवली. बारमेर हे असंच एक छोटेखानी राज्य आहे. इंग्रजी सत्तेच्या वेळी देखील बारमेरला राणांचं राज्य होतं. लॉर्ड लिनलिथिगो भारताचा व्हॉइसरॉय होता तेव्हाची ही गोष्ट. बारमेरवर राणा वीर सिंग यांचे राज्य होतं. हे राणा खूप हुशार होते आणि शूर देखील, पण कुठं लढाई वगैरे नसल्यानं त्यांना आपली हौस शिकारीवर भागून घ्यावी लागत असे. हिमाचलापासूनच विद्यांचलापर्यंत आणि नीलगिरीपासून सह्यगिरीपर्यंत सर्वत्र ते शिकारीसाठी हिंडत. असेच हिंडताना नीलगिरीच्या अरण्यात त्यांना हत्तीचं एक लहानसं पिल्लू सापडलं. आपली आई जवळ नसल्याने ते सैरभैर झालं होतं. त्या पिल्लाची आई शिकारीला बळी पडली की आणखी काही झालं हे समजत नव्हतं. पिल्लाला थोडंच सांगता येणार होतं, पण जर ते पिल्लू तसंच एकटं राहिलं असतं तर तरस, कोल्हे, लांडगे किंवा रानकुत्र्यांनी त्याचा फडशा नक्की पाडला असता. जंगलचा कायदाच आहे ना, बळी तो कानपिळी. महाराजांनी ते बावरलेलं एकाकी पिल्लू पाहिलं. शिकारी असले तरी ते अत्यंत कनवाळू होते. त्यांनी त्या पिल्लालाही बरोबर घेण्याची व्यवस्था केली. ज्या अरण्यात ते शिकार करीत होते ते म्हैसूर महाराजांचं होतं. त्यांनी महाराजांना विनंती करून ते पिल्लू मागून घेतलं आणि आपल्या राजवाड्यात नेऊन त्यांचं पालनपोषण केलं. वर्षामागून वर्ष गेली आणि ते पिल्लू म्हणजे महाराजांचं अत्यंत लाडका भव्य हत्ती मोती बनलं. मोती त्याचं नाव बरं का. मोती एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे महाराजांबरोबर राहण्याचा प्रयत्न करी. पहिला घास त्यांनी भरवल्याशिवाय तो जेवतही नसे. महाराजांना मोतीच्या आपल्यावरील प्रेमाची पूर्ण जाणीव होती. स्वारीला, शिकारीला जाताना ते मोतीला आपल्याबरोबर घेत असत. असेच एक वार महाराज शिकारीला निघाले. त्यांनी आपला सारा सरंजाम बरोबर घेतला. शिपाई, प्यादे, तंबू, राहुट्या सारे घेऊन ते विंध्याद्रीच्या एका घोर अरण्याजवळ येऊन दाखल झाले. नर्मदा काठचं ते जंगल एकदम दुर्गम होतं, त्यामुळे सामान्यपणे कोणीही शिकारीसाठी तिथे जात नसत. याच कारणानं तिथं अनेक प्रकारची विपुल शिकार होती. महाराजांनी आपल्या शिकारीची योजना तयार केली व दुसऱ्या दिवशी हत्तीवर बसून ते शिकारीला निघाले. जंगलात शिरून काही अंतर जाताच हे जंगल खरंच दुर्गम आणि भयंकर आहे याची त्यांना जाणीव झाली. पण थोडं आत शिरून पाहणी करून आपण परत यायचं असं त्यांनी ठरवलं. त्यांचा लाडका मोती हत्ती त्यांच्याबरोबर यापूर्वी अनेक वार शिकारीला आला होता, त्यामुळे जाळ्या तोडून आडव्या येणाऱ्या फांद्या मोडून वाट काढीत असं पुढं जायचं हे त्याला बरोबर माहीत होतं. शिवाय त्याची उपजत बुद्धी जणू त्याला अरण्यशास्त्राची जाणीव देत होती. असाच एक एक जाळी तोडून फांद्या मोडीत असताना अचानक एक संकट त्यांच्यावर कोसळलं, म्हणजे अक्षरशः कोसळलंच. त्या नर्मदा काठच्या भागाला आजही लोक बिहड म्हणजेच दुर्गम प्रदेश म्हणून ओळखतात. तिथं सारं जंगल अत्यंत विषारी साप, अजगर, विंचू यासाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा तर त्यांचंच जणू साम्राज्य होतं. आणि हत्ती असा फांद्या मोडीत पुढे जात असता समोरच्या एका अजगरानं चवताळून झाडावरून महाराजांच्या अंगावर उडी घेतली. बाप रे, प्रचंड मोठा, भले मोठे ठिपके असणारा अजगर एखादा माजलेला रानडुक्करही गिरण्याएवढा प्रचंड दांडगा होता. तो भुकेलेला असावा किंवा आपल्यावर आक्रमण होत आहे या कल्पनेने चवताळलेला असावा. काही असलं तरी जबडा वासलेल्या अजगरानं झाडांवर जेव्हा महाराजांच्या दिशेने झेप घेतली तेव्हा बिचारा माहूत घाबरून बाजूला सरकला. तो अनवधानानं सरळ खालीच कोसळला. अजगर एवढ्याच वेशाने वेगाने महाराजांवर धावून आला की काहीही करण्यास राणाजींना ते बंदूक उचलून गोळी घालू शकत नव्हते. की शेजारी असलेल्या घराण्याची तलवार उचलून वार करू शकत नव्हते. तलवार म्यानात होती आणि अवघ्या क्षणार्धात अजगरानं त्यांचं डोकं तोंडात पकडलं असतं. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या भयंकर अजगराच्या जबड्याकडे ते पाहत होते. त्याच्या श्वासाचा दुर्गंधीयुक्त भपकाराही त्यांना जाणवला. कमरेच्या कट्यारीकडे त्यांचा हात गेलाही असावा, पण त्यांना जाणवलं आपल्या समोरचा भयानक अजगर दिसत नव्हता. आपल्यावरच्या प्राणसंकटाचं काय झालं म्हणून महाराजांनी पाहिलं तर त्यांना दिसलं की अजगर खाली कोसळला असून त्यानं अतिशय झपाट्यानं हत्तीच्या दोन्ही पायांना विळखा घातला आहे. आता तो हत्तीच्या सोंडेला चावण्याचा निकराचा प्रयत्न करीत होता. आपल्या धन्यावरील संकट इमानी मोतीने ओळखून मध्येच आपल्या सोंडेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असावा आणि तो अजगर आपल्या शिकारीत व्यत्यय आल्याने भयंकर चवताळला असावा. मोतीच्या सोंडेचा फटका बसून किंवा रागानं स्वतःच उडी घेऊन तो भयंकर अजगर खाली उतरला होता. त्यानं आपल्या शेपटीने असा जबरदस्त विळखा मोतीच्या पुढच्या दोन पायांभोवती घातला होता की मोतीसारखा भव्य हत्ती देखील काही हालचाल करू शकत नव्हता. त्या करकचून घातलेल्या विळख्याने हत्ती अगदी निकामीच बनला होता. पण कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याही स्थितीत आपल्या सोंडेने तो अजगराशी झुंजण्याचा प्रयत्न करीत होता. महाराजांचे बंदूकधारी बरकंदाजही घोड्यांवर होते, पण या जबरदस्त वेगवान झुंजीत कोणी काहीच करू शकत नव्हतं. स्वतःला चावून न घेता अजगराच्या तोंडावर तडाखा देण्याचा प्रयत्न मोती करत होता. बंदूक खांद्याला लावून महाराज निशाणा साधण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यामुळे आपल्या मोतीला इजा होण्याचा धोका पत्करायला ते तयार नव्हते. अखेर हत्ती व अजगराच्या झुंजीत अजगर काहीसा शिथिल झाला. तो दमला असावा बहुतेक. त्याचवेळी राणाजींना संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या मोठ्या कॅलिबरच्या रायफलमधली गोळी झाडली. ठो ठो मोठा आवाज आला. अजगराच्या डोक्याच्या चिंध्या झाल्या, तो मरून पडला. त्यानंतरही त्याचे विळखे कापून काढून हत्तीला मोकळं करावं लागलं. महाराजांनी हत्तीच्या या इमानीपणाची आणि प्रसंगावधानाची गोष्ट सर्वांना सांगितली व आपल्या दफ्तरी लिहून ठेवली. अखेरपर्यंत मोतीला आपल्या मुलासारखं सांभाळलं. आजही त्यांची प्रजा या इमानी व हुशार मोतीच्या गोष्टी अभिमानानं सांगत असतात. बघितलं मित्रांनो, जनावरांवर आपण प्रेम केलं तर तेही आपल्याला प्रेमच देते. त्यांना उगाच जिवचू नये, घाबरून काहीतरी करण्याचा त्यांना प्रयत्न करू नये. त्याच्यामुळे त्यांनाही राग येऊ शकतो आणि काहीतरी भयंकर होऊ शकतं. तुम्हाला या गोष्टीचं तात्पर्य कळलंच असेल असं मला वाटतं. कशी वाटली गोष्ट नक्की मला कळवा, मला म्हणजेच तुमच्या माधुरीला. मी वाट पाहते आहे आणि पुढची गोष्ट लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी. त्यासाठी माझा ईमेल आय डी आहे madhuri_k28@yahoo.co.in, म्हणजेच madhuri_k28@yahoo.co.in. तुमच्या ईमेलची मी वाट पाहते आहे आणि लवकरच नवीन गोष्ट नक्की घेऊन येईन. तोपर्यंत टाटा बाय.